ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 996 कोटी देणं कारखान्यांकडे बाकी. महाराष्ट्र शुगर कमिशनरनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार मिलर्सनं आजपर्यंत FRP 96% रक्कम अदा केली आहे आणि राज्यातील 58 मिल्समध्ये 74 महसूल आणि रिकव्हरी कोड आदेश जारी केले आहेत. यामध्ये सुमारे 996.12 कोटी रुपये अद्याप मिलर्सद्वारे देय आहेत. अद्याप 81 कारखान्यांकडे शेतकऱ्यांना FRP देय देणं बाकी आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, एकाच मिलमध्ये 2 RRC आदेश जारी करावे लागतील कारण कालांतरानं ही रक्कम भरण्यात अपयश आलं होतं. या हंगामात 107.21 लाख टन साखरेची निर्मिती करण्यासाठी सुमारे 195 साखर कारखान्यांनी 952.11 लाख टन खताची लागवड केली. हंगामादरम्यान एकूण FRP देय होतं 21,116.10 कोटी, ज्यापैकी 22,137.15 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या हंगामात सहभागी झालेल्या कारखान्यांपैकी सुमारे 114 कारखान्यांनी 100% FRP पेमेंट केलं आहे. 59 कारखान्यांनी 80-99% पेमेंट केलं आहे. 16 कारखान्यांनी 60-89% FRP पेमेंट केलं आहे आणि 6 कारखान्यांनी 59%पेक्षा कमी FRP पेमेंट्स केलं आहे. दरम्यान केंद्राकडून 3100 कोटी रुपयांचं निर्यात अनुदान मंजूर करण्यात आलं असून त्यापैकी 2550 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. निव्वळ किमतीसह काही मिलर्स 550 कोटी रुपयांच्या सबसिडीसाठी पात्र नाहीत असं गायकवाड यांनी सांगितलं. आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीनं ठरवलं आहे की त्या युनिट्सना मान्यताप्राप्त सॉफ्ट लोन देण्यात आलं आहे ज्यानं साखर हंगाम 2018-19 आपल्या थकबाकीच्या किमान 25% रक्कम आधीच मंजूर केली आहे. ज्यांची बँक खाती लाल आणि NDR नोंद केली आहे त्या बँक मिल्सच्या बँक स्टेटमेंटची मागणी बँकांनी केली आहे. महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज फेडरेशनचे MD संजय खताल यांनी सांगितलं की हे खरं आहे की 550 कोटी रुपयांच्या सबसिडीची अद्याप मंजुरी होणार नाही, परंतु केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नंतर हे निराकरण केलं जाऊ शकतं. केंद्र सरकारनं साखर उद्योगाला 10,540 कोटी रुपयांचं स्वस्त कर्ज घोषित केलं आहे, ज्यायोगे गहू उत्पादकांना खर्चाची सीमा वाढवण्यास मदत होईल. त्यामुळं व्याज अनुदान म्हणून 1,054 कोटी रुपयांचा खर्च होईल. केंद्र सरकारनं 2 मार्च रोजी ही योजना जाहीर केली आहे.